नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सविता बर्वे तुमका राष्ट्रीय खबरो दिता। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी आयज महाराष्ट्रातल्या लातूर जिल्ह्यातल्या उदगीरात विश्वशांती बुद्ध विहाराचे उक्तावण केले। या वेळार महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन, मुखेलमंत्री एकनाथ शिंदे, उपमुखेलमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय समाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, हेर मंत्री तशेच थळावे आमदार हाजीर आशिल्ले। हो बुद्ध विहार कर्नाटकातल्या कलबुर्गी बुद्ध विहाराची प्रतिकृती आसा। उपरांत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी बायला सशक्तीकरण बसकेत उलोवप केले। दर एका मळार बायलांचो सहभाग वाढोवपा खातीर यत्न करपाचे गरजेचेर तांणी भर दिलो। हे खातीर आप मजत गटांची भूमिका महत्वाची आसा अशे तांणी सांगले। विकसित भारताचे ध्येय साध्य करपा खातीर बायला आणि तरणाट्यांची उदरगत महत्वाची आसा अशे तांणी म्हटला। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज ब्रुनाईचे सुलतान हाजी हसन अल बोल्किया हांच्याकडेन द्विपक्षीय व्यापार आणि सांस्कृतिक संबंध आणिक घटपूट करपाविषयी उलोवप केले। बसके वेळार ऊर्जा, अंतरिक्ष, तंत्रगिन्यान, भलायकी, संरक्षण आदी मळार सहकार्याविषयी विचारांचे आदानप्रदान झाले असे जाहीर केल्या संयुक्त निवेदनात दोनूय फुडाऱ्यांनी सांगले। भारत आणि ब्रुनई मजगत खूप वर्षासावन सांस्कृतिक संबंध असतात आणि त्यांची इष्टागत व्हड सांस्कृतिक परंपरेचे आधारिल्ली असा असे त्यांनी सांगले। या वेळार विदेशमंत्री डॉ एस जयशंकर आणि ब्रुनाईचे दूरसंचार मंत्री पेंगिरान दातो मुस्तफा हांच्या हजेरेत उपग्रह प्रक्षेपण आणि देखरेखी संबंधी महत्वाची कबलात झाली। ब्रुनाई भोंवडे उपरांत प्रधानमंत्री मोदी सिंगापुरात पावले। प्रधानमंत्री मोदी सिंगापूरचे प्रधानमंत्री लॉरेन्स वोंग हांच्याकडेन दोन्ही देशांमधल्या रणनीतिक भागीदारीचेर चर्चा करतले। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी राष्ट्रीय राजधानी दिल्लीतल्या खंयच्याय प्राधिकरण, मंडळ, आयोग आणि वैधानिक संस्थेची स्थापणूक आणि वांगडी नेमपाचे अधिकार दिल्लीचे नायब राज्यपाल विनयकुमार सक्सेना हांका दिल्यात। केंद्रीय घर मंत्रालयान संविधानाच्या कलम 239 प्रमाण हे संबंधी अधिसूचवणी जारी केल्या। राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड हांणी आयज राज्यसभेत नव्यान वेचून आयिल्ल्या वांगड्यांक सोपूत दिलो। हातूंत महाराष्ट्रातले भाजपाचे धैर्यशील पाटील, हरियाणाचे किरण चौधरी, आसामातले रामेश्वर तेरी, मध्य प्रदेशातले जॉर्ज कुरियन आणि तेलंगणातले काँग्रेसीचे डॉ अभिषेक सिंघवी हांचो आसपाव आसा। केंद्रीय घरमंत्री अमित शहा आणि त्रिपुराचे मुखेलमंत्री मानिक शहा हांच्या हजेरेत नवी दिल्लीत केंद्र सरकार, त्रिपुरा राज्य सरकार, नॅशनल लिबरेशन फ्रंट ऑफ त्रिपुरा आणि ऑल त्रिपुरा टायगर फोर्स हांच्या प्रतिनिधीमंदी समजिकायेच्या कबलातीचेर सयो झाल्यो। एनएलएफटी आणि एटीटीएफ हांणी शस्त्रां सोडून मुखेल प्रवाहात आयल्यात ही खोशीची गजाल आसा असे ह्या वेळार उलयतना घरमंत्री अमित शहा हांणी सांगून त्रिपुराच्या उदरगती खातीर आपली वचनबद्धताय उक्तायली। देशात इलेक्ट्रिक वाहनांचे संसारिक केंद्र करपा खातीर सरकार वावुरता असे केंद्रीय अवजड उद्योग मंत्री एच डी कुमारस्वामी हांणी सांगला। आयज नवी दिल्लीत इलेक्ट्रिक मोबिलिटी विषयाचेर जाल्ल्या राष्ट्रीय परिषदेत ते उलयताले। देशात इलेक्ट्रिक वाहनांचो वापर वाढवप आणि 2070 वर्षा मेरेन कार्बन उत्सर्जन शून्य करप हे सरकारचे ध्येय आसा असे तांणी मुखार सांगले। विकसित भारताच्या ध्येयाखाला देशात इलेक्ट्रिक मोबिलिटी हब तयार करप हो या परिषदेचं हेत आसा। भारताची सगळ्यात वडली तांक म्हळ्यार भारतातल्या तरणाट्यांची लोकसंख्या आसा असे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हांणी सांगला। भारतीय उच्च शिक्षण संस्थांनी फकत पदवी दिवपा परस योग्यतायेक प्राधान्य दिवपी एक घटमूट यंत्रणा दिवपाची गरज आसा असे नवी दिल्लीत संस्था उदरगत योजनेचेर आयोजित कार्यशाळेत उलोप करताना तांणी सांगले। भारतात हरित हायड्रोजनावेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेची दुसरी आवृत्ती 11 ते 13 सप्टेंबर मजगती नवी दिल्लीत जातली अशी माहिती नवी आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी हांणी दिली। नितळ आणि हरित इंधनाच्या चढ वापराचे ध्येय साध्य करपाक हरित हायड्रोजनाची महत्वाची भूमिका असा असे त्यांनी स्पष्ट केले। 3 दिसांच्या परिसंवादातल्यान हरित हायड्रोजन आणि त्याच्या उपेगाविषयी पुराय माहिती मेळटली। तशेच संसारिक पावण्यार विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्राकडेन जोडणी वाढोवपा खातीर त्याचो उपेग जातलो असे त्यांनी मुखार सांगले। भारतीय हवामान खात्यान आयज गुजरातात उटंगाराचो पाऊस पडपाचो अदमास उक्तायला। तसेच फुडल्या 7 दिवसात कोकण, गोय, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा आणि उदंत राजस्थानात चढ पाऊस पडपाचा अदमास खात्यान उक्तायला। पॅरिस पॅरालिम्पिक सर्तीत दादल्यांच्या गोळोफेक खेळात भारतीय खेळगडो सचिन खिलारी हाणे रुप्या पदक जिंकले। आता मेरेन भारतान वट्ट 21 पदकां जिंकल्यात। इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो।